आता आपण लक्षणं निर्माण कशी होतात याचा जास्ती सखोलपणे विचार करूया. आपण ऐकलं की लक्षणं निर्माण होण्यामध्ये आपल्या शरीराच्या रचनेमध्ये बदल होत जातो आणि हा झालेला बदल हा त्या ठिकाणच्या नसा, रक्तवाहिन्या ह्या काही विशिष्ट पद्धतीने आपल्या मेंदूकडे ही बदललेली माहिती कळवतात. ज्या वेळेला या नसांना सूज येते त्यावेळेला ती माहिती वेदनेच्या रूपामध्ये मेंदू त्याचे ग्रहण करतो. हीच माहिती काही वेळेला पायाला बधिरपणा येणे, उभं राहायला जमत नाही, चालायला जमत नाही अशा रूपामध्ये सुद्धा मेंदूकडे पोचवली जाते. या ठिकाणी जास्ती सखोलपणे जर आपण विचार केला तर ह्या लक्षण निर्मितीमध्ये दोन महत्वाचे मुद्दे असतात. एक, त्या नसेला सूज आलेली असू शकते, ज्याला आम्ही केमिकल रॅडिकलायटिस असं म्हणतो, म्हणजे त्या नसेभोवती काही रासायनिक पदार्थ निर्माण होतो, तो पदार्थ त्याला झोंबतो त्या नसेला. जसं आपण उदाहरणार्थ स्वयंपाकघरामध्ये एक कांदा घेतला आणि तो कापला तर त्या कांद्यातील काही रसायन हवेतून उडून आपल्या डोळ्यापर्यंत पोचतं आणि आपल्या डोळ्याला प्रचंड प्रमाणात आग होऊ शकते आणि पाणी येतं. हीच गोष्ट आपल्या नसेभोवती मणक्यांमध्ये काही रासायनिक पदार्थ जो आपल्या नोटोकॉर्डमध्ये तयार होतो आणि आपल्या नोटोकॉर्डला लपेटणाऱ्या ॲन्युलसला तडे गेल्यामुळे तो रासायनिक पदार्थ बाहेर येतो, झिरपतो आणि तो आपल्या नसांना झोंबायला लागतो आणि मग पायाला वेदना होणे, पायाची आग होणे, पायाला ठणका लागणे, काही प्रमाणात पायाला मुंग्या येणे इत्यादी तक्रारी होऊ शकतात. याबरोबरीने जनमानसामध्ये माहिती असलेली गोष्ट म्हणजे त्या नसेवरती जर दबाव आला, ती नस जर चिमटली गेली, ती नस जर अडकली तर होणारा परिणाम पण त्यामध्ये दिसतो. सामान्यपणे त्या नसेवरती जर दाब वाढला, ती नस जर दबली तर त्यामुळे पण पायामध्ये वेदना होऊ शकतात, किंबहुना त्या वेदनांचं प्रमाण हे रासायनिक बदलांमुळे होणाऱ्या वेदनांपेक्षा जास्ती पण असू शकतं. पेशंट जेव्हा डॉक्टरला मला वेदना होतात असं सांगतात त्यावेळेला ह्या दोन्हीही कारणांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो. म्हणजे काय तर त्यामध्ये वेदना ह्या रासायनिकही असू शकतात आणि मेकॅनिकल किंवा त्या नसेवरती येणाऱ्या दबावामुळे पण असू शकतात. हा जो दबाव आहे हा दबाव मर्यादेपलीकडे जर वाढला तर त्या नसेचं काम बंद होऊ शकतं, किंबहुना त्यामुळे पायाच्या ताकदीमध्ये बदल होऊ शकतो, पाय कायमचा बधीर होऊ शकतो. ह्या ज्या नसा आहेत ह्यामध्ये आपल्या लघवीच्या कामासंबंधाने काम करणाऱ्या ज्या नसा आहेत त्यांच्यावरचं जर प्रेशर वाढलं तर त्यामुळे ते काम बिघडू शकतं आणि लघवीला लागलेलं किंवा झालेलं समजत नाही अशी बिकट अवस्था येऊ शकते. या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो दबाव आहे तो एका नसेवर येण्याऐवजी सर्व मज्जारज्जूच्या भोवती जर आला आणि त्या ठिकाणी नसांची गर्दी झाली आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या नसांना जणू काही सर्व दिशांनी करकचून बांधल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर मग उभं राहिल्यानंतर आणि चालल्यानंतर पायाला पेटके येतात, पाय हा आपल्याला जणू काही आधार देत नाही आणि खाली बसावं लागतं. त्यावेळेला फक्त मग वेदना काही प्रमाणात कमी होतात. या ठिकाणी गमतीचा भाग लक्षात असा घेतला पाहिजे की आपण जेव्हा उभे राहतो किंवा चालतो त्यावेळेला आपल्या कमरेचा बाक हा वाढलेला असतो. आपण जेव्हा खुर्चीत जेव्हा बसतो त्यावेळेला आपली कंबर त्या मानाने सरळ असते. या सूक्ष्म बदलामुळे सुद्धा पाय भरून येणे ही तक्रार निर्माण होऊ शकते. आता या लक्षणांच्या निर्मितीबद्दल आपण जे बोललो ह्याच्यामध्ये नसांचं जे काम आहे मेंदूकडे संदेश पाठवण्याचं या संबंधाने आपण जे बोललो आणि त्यामध्ये रासायनिक बदल झाल्यामुळे ज्या वेदना होतात हे जे आपण बोललो हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही एक्सरेमध्ये, स्कॅनमध्ये, सी टी स्कॅनमध्ये, MRI स्कॅनमध्ये दिसत नाही. हा विषय फक्त जाणकार वैद्यक व्यावसायिक जाणून घेऊ शकतो, किंबहुना त्या अवस्थेमध्ये त्या वेदनेचं निदान करणे हे फक्त तज्ज्ञ डॉक्टरच करू शकतो, कारण हा विषय त्या अवस्थेमध्ये MRI स्कॅन आणि एक्सरेमध्ये दिसत नाही. आता मी आपल्यापुढे हा जो विषय माझ्या या पुस्तकाच्या माध्यमातून मांडतोय त्यामध्ये आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की एक अतिशय मोठा क्रांतिकारक बदल हा मान पाठ कंबरदुखी आणि सायाटिका या विषयाच्या निदानामध्ये आणि उपचारांमध्ये 1990 आसपास झालेला आहे. हा जो क्रांतिकारक बदल आहे ही क्रांती मी माझ्या प्रयत्नांनी माझ्या गोरे सिस्टीमच्या माध्यमातून भारत देशामध्ये 1999 सालापासून रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही क्रांती जी आहे ती अशी आहे की आम्ही ह्या तक्रारीची जेव्हा शस्त्रक्रिया करतो, ह्या तक्रारीला शस्त्रक्रिया करून जेव्हा उपचार करतो, त्यावेळी मी स्वतः ही शस्त्रक्रिया करत असताना पेशंट हा पूर्णपणे 100% जागा आणि शुद्धीत असतो. त्याला कुठल्याही प्रकारे बेशुद्ध करायच्या औषधाची गरज पडत नाही, त्याला कुठल्याही प्रकारे बेशुद्ध करायचं औषध दिलेलं नसतं. आणि आमची शस्त्रक्रिया ही बिन टाक्याची आहे. तुम्ही असं म्हणाल की याच्यामध्ये क्रांती काय आहे, तर क्रांती अशी आहे की सर्धोपट मार्गाने कमरेची जी शस्त्रक्रिया आजपर्यंत गेले 80 वर्ष प्रचलित आहे, ही शस्त्रक्रिया ही पेशंटला पूर्णपणे बेशुद्ध करून केली जाते आणि त्यामुळे पेशंटला होणाऱ्या वेदना, त्या वेदनांमध्ये होणारे बदल, त्या वेदनांमध्ये उपचाराच्या दरम्यान होणारे बदल आणि आपण केलेल्या उपचारांची खरोखर त्या वेदनांशी संबंधित काही संबंध आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरला पेशंट बेशुद्ध असल्यामुळे समजत नाही. किंबहुना माझ्या पद्धतीमध्ये पेशंट हा पूर्ण जागा असल्यामुळे पेशंटला होणाऱ्या वेदनांची उकल, त्याचे आकलन मी निश्चितच पेशंट माझ्याशी पूर्ण शस्त्रक्रियाभर बोलत असल्यामुळे त्यात क्षणिक होणारे बदल नोंद करून ती गोष्ट मी जास्ती चांगली समजून घेऊ शकतो. हा जो क्रांतिकारक बदल आहे याची सुरुवात 1990-91 आमचे जे पूर्वासुरींनी काही त्यात अभ्यास केल्यामुळे झालेला आहे. हा बदल 1991 सालाच्या आसपास डॉक्टर कुस्लिच नावाच्या डॉक्टरांनी अमेरिकेमध्ये त्यांची जी ऑपरेशन्स आहेत ही ऑपरेशन्स पेशंटला बेशुद्ध न करता फक्त मोजक्या प्रमाणात आवश्यक असेल तेवढाच भुलेच्या औषधाचा, तो सुद्धा फक्त स्थानीय भूल म्हणजे लोकल एनेस्थेशिया वापरून केलेल्या अभ्यासामुळे याच्यात मोठा बदल झालेला आहे, क्रांती झालेली आहे. त्यांनी काय केलं तर प्रचलित जे ऑपरेशन आहे हे पेशंटला पूर्ण बेशुद्ध करून जे केले जातं हे ऑपरेशन त्यांनी गरजेप्रमाणे तेवढी तेवढी जागा बधीर करून त्वचेपासून पाठीच्या मध्यभागामध्ये, मागच्या बाजूला कमरेच्या मध्यभागामध्ये छेद घेऊन आपल्या मज्जारज्जूपर्यंत पोचताना विविध थरांमध्ये गरजेप्रमाणे भूल देऊन ह्या गोष्टीचा अभ्यास केला की खरोखर वेदना कुठून निघतात, खरोखर वेदना जी आहेत ही कुठे निर्माण होते असा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी एक नवीन संकल्पना आमच्या विषयामध्ये दृढ केली. ती अशी होती की ज्या ठिकाणी तुमच्या शरीराच्या रचनेमध्ये बिघाड झालेला आहे ती जागा जी सामान्यपणे 1 सेंटीमीटरपेक्षा छोटी असते त्या बदलांना आपल्या नसांनी दिलेला प्रतिसाद आणि तिथून मेंदूकडे जाणारी माहिती ही कमरेमध्ये मर्यादित जागी असते. म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही मला जेव्हा असं सांगता की माझी कंबर दुखते त्यावेळेला ती कंबर पूर्ण दुखत नाही तर कमरेमध्ये असलेला विशिष्ट बिंदू किंवा त्याच्याभोवती झालेले बदल हे अतिशय सूक्ष्म रूपामध्ये अतिशय छोट्या जागी झालेले असतात आणि हे बदल हे सर्व जागी झालेले नसतात. आणि ह्या बदल झालेल्या जागेला डॉक्टर कुसलिच यांनी पेन जनरेटर किंवा वेदनेच्या निर्मितीची जागा अशी त्याला संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी मांडली. आणि हा एक मोठा क्रांतिकारक बदल होता. म्हणजे काय तर माझी कंबर दुखते, माझी पाठ दुखते यामध्ये माझी कंबर दुखते, माझी पाठ दुखते त्यामध्ये माझी पूर्ण पाठ दुखत नाही तर माझ्या पाठीतल्या काही विशिष्ट जागा फक्त दुखतात हे त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. हा प्रचलित त्यावेळेला असलेल्या डॉक्टरांच्या विचारामधला अत्यंत मोठा बदल होता जो दुर्दैवानी गेल्या 20 ते 30 वर्षांमध्ये ज्या प्रमाणात सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तो पोचलेला नाही. या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी सोपं वाटावं म्हणून मी एक अतिशय साधं सोपं उदाहरण आपल्याला देतो. आपण लहान असताना आपल्याला आपली आजी किंवा आजोबा ज्या गोष्टी सांगायचे त्यामध्ये एक गोष्ट हमखास असायची की एक राजकन्या आहे, तिला एक राक्षस पळवून नेतो आणि तो त्याच्या स्वतःच्या महालामध्ये त्या राजकन्येला बंदी करून ठेवतो. मग त्या राजकन्येचा जो मित्र राजपुत्र जो असतो तो तिची सुटका करण्यासाठी जातो आणि त्या राजपुत्राला कुणीतरी परी किंवा कुणीतरी चेटकी जी चांगली आहे ही वाटेमध्ये भेटते आणि त्याला ती रहस्य असं सांगते की तो जो राक्षस आहे त्याच्या महालाच्या बाहेर एक पिंजरा आहे, या पिंजऱ्यामध्ये एक पोपट आहे आणि या पोपटाच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या नखामध्ये त्या राक्षसाचा जीव आहे, त्यामुळे तू त्या ठिकाणी जा, त्या पोपटाला पकड, त्याच्या डाव्या पायाची करंगळी तू पिरगळून ती मोडून टाक म्हणजे तो राक्षस गतप्राण होईल. या गोष्टीचं जे या गोष्टीची मांडणी आहे तशीच मांडणी आम्ही आता करतो की तुमच्या पाठीमध्ये तुम्हाला वेदना होत असताना त्याची निर्मिती ही अत्यंत मर्यादित जागी होते. आता हे आम्हाला कसं समजलं, हा क्रांतिकारक बदल का? तर पहिली गोष्ट, सबंध पाठीमध्ये ही गोष्ट होत नाही तर ती अत्यंत छोट्या जागेमध्ये होते. आणि ह्याने होणारा बदल असा की आमचं जे ऑपरेशन आहे हे पूर्वीच्या काळी जे बरेच मोठे टाके घालायचं ऑपरेशन होतं, बराच मोठा छेद घेऊन करायला लागायचं जे ऑपरेशन होतं हे आता छोट्याशा दुर्बिणीच्या साह्याने ज्याचा व्यास हा 8 मिलीमीटर आहे त्यामधून आम्ही करू शकतो. याच्यामध्ये ही जी संकल्पना आपण ऐकली ही ऐकल्यानंतर पुढचा प्रश्न असा येतो की ह्या संकल्पनेमुळे आता डॉक्टरांचं काम हे हळूहळू डिटेक्टिव्ह किंवा गुप्तहेरासारखं झालेलं आहे. माझ्यासमोर बसलेला पेशंट जेव्हा मला सांगायला लागतो की माझ्या कमरेत दुखतं त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर विविध शक्यता येतात पण ह्या शक्यता मोठ्या ढोबळ स्वरूपात येत नाही तर आपल्या शरीरात असलेले सूक्ष्म बदल कुठे असतील अशा स्वरूपाच्या शक्यता माझ्या डोळ्यासमोर येऊ लागतात. आपल्याला रहस्यकथा वाचायचा जर नाद असेल तर त्यामध्ये जनरली त्यांची मांडणी अशी असते की त्या रहस्यकथेमध्ये कुठेतरी एखादा खून होतो आणि त्या ठिकाणी ती जी बॉडी आहे ती पोलिसांना किंवा विशिष्ट व्यक्तीला सापडते, ती व्यक्ती पोलिसांकडे त्याचा रिपोर्ट करते, त्या व्यक्तीवरच पोलीस आळ घेतात आणि मग गुप्तहेर त्यामध्ये येऊन ही व्यक्ती जी मृत आहे ती कोण आहे, ते असं का झालं, कुठलं शस्त्र वापरलं त्या अपराधी माणसानी हा तो गुप्तहेर शोधून काढतो. तसं आम्ही डॉक्टर लोक तुमच्या शरीरात वेदना ज्या निर्माण होत आहेत या वेदनांमध्ये काय कारण आहे, ते कुठे आहे, ते किती स्वरूपात आहे, गंभीर आहे का साधं आहे, ते रासायनिक स्वरूपात आहे का मेकॅनिकल रूपात आहे, त्या ठिकाणी शिरेला सूज आहे का शिरेवरती दाब येतोय वगैरे 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 ह्या स्वरूपाचा आम्ही विचार करतो. आणि हा विचार हा पेशंटना दाखवता येत नाही. हा विचार हा डॉक्टर तुमच्याशी बोलत असताना, डॉक्टर तुमची माहिती ऐकत असताना, तुमचे रिपोर्ट पाहत असताना डोक्यामध्ये चालू असतो. त्यामुळे पेशंटनी डॉक्टरांशी बोलताना आपली माहिती सांगून झाली आणि पेशंटला डॉक्टरांनी तपासून झालं की डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात करण्यामधला जो वेळ असतो त्यावेळी डॉक्टरांच्या मेंदूमध्ये हे विषय ह्या स्वरूपामध्ये येत असतात. तुमच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी डॉक्टरांना तुम्ही त्यावेळेला शांतपणे विचार करण्याचा अवधी दिला पाहिजे. हा अवधी न दिल्यामुळे बऱ्याच वेळेला आणि त्या ठिकाणी पेशंट सदा सर्वदा बडबड करत राहिल्यामुळे काही वेळेला डॉक्टरांना आपले लक्ष एकाग्र करता येत नाही. पूर्णपणे शांतपणे विचारपूर्वक त्या समस्येचं निराकरण करता येत नाही. आता या ठिकाणी आपली जी लक्षणं निर्माण होतात त्याचे परिणाम काय होतात, तर हे परिणामही विविध प्रकारामध्ये असू शकतात. ह्यामध्ये आपण ढोबळमानाने त्याचे परिणाम तीन प्रकारचे होतात असं आपण म्हणू शकतो. पहिला परिणाम हा कंबरदुखी या रूपामध्ये दिसतो. दुसरा परिणाम हा कमरेकडून पायाकडे पावलाकडे जाणारी जी शीर आहे ही विविध जागी विविध प्रमाणामध्ये दुखणे असा होऊ शकतो. आणि तिसरा जो परिणाम आहे हा पायाला बधिरपणा येणे, आपल्या दोन पायांच्या मधली जी आपल्या बैठकीची जी जागा आहे ती बधिर होणे आणि त्यामध्ये काही वेळेला आपल्या लघवीचं काम संडासचं काम बिघडणे अशा स्वरूपाचा होऊ शकतो. किंबहुना या सर्वांमध्ये विविध छटा असू शकतात. म्हणजे काही वेळेला ही तक्रार आज वेदनेच्या रूपात जाणवू शकते, उद्या बधिरपणाच्या रूपात जाणवू शकते, परवा परत वेदनारहित अवस्था येऊ शकते. या ठिकाणी आपल्या ज्या नसा आहेत त्यांचं काम हे विद्युत वाहिनी किंवा इलेक्ट्रिकल वायर जशा असतात आणि त्यामध्ये आपल्या विजेचं व्होल्टेज किंवा दाब जो आहे तो जसा कमी जास्ती होत असतो 80 व्होल्टपासून 240 व्होल्टपर्यंत, त्याप्रमाणे ह्या नसांच्या कामामध्ये वर खाली चढ उतार होत असतात. या चढ उतारांप्रमाणे मग पायाला बधिरपणा येतो किंवा पायाची आग होते, पाय जड वाटतो किंवा पायाला ठणका लागतो वगैरे वगैरे. थोडक्यात ह्या रचनेत जे बदल झालेत ह्या बदलांमुळे आपल्याला लक्षणं निर्माण होतात आणि त्याच्या विविध छटा आपल्याला जाणवतात. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे यातला क्रांतिकारक भाग असा आहे की हे बदल छोट्या जागी नसांच्या शेजारी होतात आणि त्यामुळे ही लक्षणं निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला आपल्या पाठीसंबंधाने काळजी घेताना आपल्याला लक्ष आपलं केंद्रित निदानाच्या बाबतीत तरी हे खूप सूक्ष्म जागी करायला लागतं. आम्हा डॉक्टरांना हा विषय त्याचा वारंवार अभ्यास वाचन व्यासंग केल्यामुळे हा विषय व्यवस्थित समजतो. पेशंटनी पण तो व्यवस्थित समजून घेतला पाहिजे.